ಶ್ರೀಲಕ್ಷ್ಮ್ಯಷ್ಟೋತ್ತರಶತನಾಮಾವಳಿ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪ್ರಕೃತ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ವಿಕೃತ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ವಿದ್ಯಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಸರ್ವಭೂತಹಿತಪ್ರದಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಶ್ರದ್ಧಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ವಿಭೂತ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಸುರಭ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪರಮಾತ್ಮಿಕಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ವಾಚೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪದ್ಮಾಲಯಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪದ್ಮಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಶುಚಯೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಸ್ವಾಹಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಸ್ವಧಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಸುಧಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಧನ್ಯಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಹಿರಣ್ಮಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಲಕ್ಷ್ಮ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ನಿತ್ಯಪುಷ್ಟಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ವಿಭಾವರ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಆದಿತ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ದಿತ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ದೀಪ್ತಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ವಸುಧಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ವಸುಧಾರಿಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಕಮಲಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಕಾಂತಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಕಾಮಾಕ್ಷ್ಮ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಕ್ರೋಧಸಂಭವಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಅನುಗ್ರಹಪ್ರದಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಬುದ್ಧಯೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಅನಘಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಹರಿವಲ್ಲಭಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಅಶೋಕಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಅಮೃತಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ದೀಪ್ತಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಲೋಕಶೋಕವಿನಾಶಿನೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಧರ್ಮನಿಲಯಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಕರುಣಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಲೋಕಮಾತ್ರೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪದ್ಮಪ್ರಿಯಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪದ್ಮಹಸ್ತಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪದ್ಮಾಕ್ಷ್ಮ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪದ್ಮಸುಂದರ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪದ್ಮೋದ್ಭವಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪದ್ಮಮುಖೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪದ್ಮನಾಭಪ್ರಿಯಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ರಮಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪದ್ಮಮಾಲಾಧರಾಯೈ ನಮಃ श्रीं पद्मिन्यै नमः ॐ श्रीं पद्मगन्धिन्यै नमः ॐ श्रीं पुण्यगन्धायै नमः ॐ श्रीं सुप्रसन्नायै नमः ॐ श्रीं प्रसादाभिमुखियै नमः ॐ श्रीं प्रभायै नमः ॐ श्रीं चन्द्रवदनायै नमः ॐ श्रीं चन्द्रायै नमः ॐ श्रीं चन्द्रसहोदर्यै नमः ॐ श्रीं चतुर्भुजायै नमः ॐ श्रीं चन्द्ररूपायै नमः ॐ श्रीं इन्दिरायै नमः ॐ श्रीं इन्दुशीतलायै नमः ॐ श्रीं आह्लादजनन्यै नमः ॐ श्रीं पुष्ट्यै नमः ॐ श्रीं शिवायै नमः ॐ श्रीं शिवकर्यै नमः ॐ श्रीं सत्यै नमः ॐ श्रीं विमलायै नमः ॐ श्रीं विश्वजनन्यै नमः ॐ श्रीं तुष्टयै नमः ॐ श्रीं दारिद्र्यनाशिन्यै नमः ॐ श्रीं प्रीतिपुष्करिण्यै नमः ॐ श्रीं शान्तायै नमः ॐ श्रीं शुक्लमाल्याम्बरायै नमः ॐ श्रीं श्रियै नमः ॐ श्रीं भास्कर्यै नमः ॐ श्रीं बिल्वनिलयायै नमः ॐ श्रीं वरारोहायै नमः ॐ श्रीं यशस्विन्यै नमः ॐ श्रीं वसुन्धरायै नमः ॐ श्रीं उदाराङ्गायै नमः ॐ श्रीं हरिण्यै नमः ॐ श्रीं हेममालिन्यै नमः ॐ श्रीं धनधान्यकर्यै नमः ॐ श्रीं सिद्धयै नमः ॐ श्रीं शैनसौम्यायै नमः ॐ श्रीं शुभप्रदायै नमः ॐ श्रीं नृपवेश्मगतानन्दायै नमः ॐ श्रीं वरलक्ष्म्यै नमः ॐ श्रीं वसुप्रदायै नमः ॐ श्रीं शुभायै नमः ॐ श्रीं हिरण्यप्राकारायै नमः ॐ श्रीं समुद्रतनयायै नमः ॐ श्रीं जयायै नमः ॐ श्रीं मङ्गलायै नमः ॐ श्री श्रीं देव्यै नमः। ॐ श्रीं विष्णुवक्षस्थलस्थितायै नमः। ॐ श्रीं विष्णुपत्न्यै नमः। ॐ श्रीं प्रसन्नाक्ष्यै नमः। ॐ श्रीं नारायणसमाश्रितायै नमः। ॐ श्रीं दारिद्र्यध्वंसिन्यै नमः। ॐ श्रीं देव्यै नमः। ॐ श्रीं सर्वोपद्रववारिण्यै नमः। ॐ श्रीं नवदुर्गायै नमः। ॐ श्रीं महाकाल्यै नमः। ॐ श्रीं ब्रह्मविष्णुशिवात्मिकायै नमः। ॐ श्रीं त्रिकालज्ञानपरिज्ञायै नमः। ॐ श्रीं भुवनेश्वर्यै नमः। इति श्रीलक्ष्म्यष्टोत्तरशतनामावलिः। हरिः ॐ। शान्तिः शान्तिः शान्तिः।